आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. वंचितांचं आरक्षण टिकवण्यासाठी सदैव कार्यरत राहण्याचा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नंदुरबारमधील सभेत पुनरुच्चार. अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या दोषींना पुण्यातील विशेष न्यायालयानं दिली जन्मठेप आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कथित मद्यधोरण प्रकरणात 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर. अक्षय्य तृतीयेसह परशुराम जयंती आणि महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी. आणि नागपूरच्या नाग पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छतेसह घाट रोडवरील नाग नदी रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात. वंचित वर्गाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी सदैव कार्यरत राहणार आहे. एसटी एससी आणि ओबीसींचं आरक्षण कमी करून धर्माच्या आधारे आरक्षण देऊ देणार नाही याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नंदुरबारमधील प्रचारसभेत केला. महाविकास आघाडी एससी एसटी आणि ओबीसी यांचं आरक्षण हटवण्यासाठी कार्यरत आहे. आरक्षण वाचवण्याचं आश्वासन आपण गेले कित्येक दिवस देत असून काँग्रेस या मुद्द्यावर काहीही बोलायला तयार नसल्याचा दावा त्यांनी केला. आदिवासींच्या विरोधामुळे काँग्रेसनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांनाही विरोध केल्याचं ते म्हणाले. राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. नंदुरबारच्या भाजपा उमेदवार डॉ हिना गावित यांच्या प्रचारार्थ आज त्यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी उपस्थिती होती. दरम्यान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महायुतीमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नंदुरबारमधील सभेत दिलं. प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात यासंदर्भातलं वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं त्यासंदर्भात पंतप्रधान बोलत होते. शरद पवार यांनी मात्र मोदी यांचा प्रस्ताव फेटाळला आहे. नरेंद्र मोदी यांची अलीकडची सगळी भाषणं समाजात गैरविश्वास निर्माण व्हायला पोषक आणि देशाच्या दृष्टीने घातक आहेत. जे देशाच्या हिताचं नाही ते आमचे सहकारी असणार नाहीत असं शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. गांधी नेहरूंच्या विचारधारेवर आमचा पक्ष चालतो. समाजातील सर्व घटकांना एकत्र ठेवून आम्ही काम करतो त्यामुळे अशा प्रस्तावाला पाठिंबा देता येणार नाही असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्ष 150 जागा देखील जिंकू शकत नाही हे आता स्पष्ट झालंय. पराभवाच्या चिंतेतून नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर दिली आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपनं लोकसभा निवडणुकीत सर्व प्रकारची कार्ड वापरली पण कोणतंच कार्ड चाललं नाही. हिंदू मुस्लिम कार्डही फेल गेलं त्यामुळे नरेंद्र मोदी यांना दररोज नवं कार्ड वापरावं लागतंय असा आरोप त्यांनी केला. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवरून हा कार्यक्रम ऐकता येईल. अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या सचिन अंदोरे आणि शरद कळसकर यांना पुण्यातील विशेष न्यायालयानं जन्मठेप आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोघांनी गोळी झाडल्याची कबुली दिली होती तर पुराव्याअभावी डॉ वीरेंद्र तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात यूएपीए अंतर्गत लावलेले आरोपही न्यायालयानं फेटाळले. दोषी असलेल्या दोघांना शिक्षा देण्याच्या निर्णयाचं दाभोळकर कुटुंबियांनी स्वागत केलंय. मात्र पुराव्याअभावी मुक्तता केलेल्यांना शिक्षा व्हावी यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर यांनी म्हटलं. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात सकाळी दाभोळकर यांची हत्या करण्यात आली होती. महावितरणनं राज्यातील 3 कोटी वीजग्राहकांसाठी घर बसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ऊर्जा चॅटबॉट महावितरणच्या संकेतस्थळ आणि मोबाईल एपवर उपलब्ध करून देण्यात आलाय. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून या सेवेचा ग्राहकांना लाभ घेता येईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कथित मद्यधोरण प्रकरणात 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर झालाय. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं मुभा दिली असून 2 जून रोजी त्यांना आत्मसमर्पण करावं लागेल. ईडीनं काल सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करून केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यासाठी विरोध केला होता. केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीनं अटक केली होती तेव्हापासून ते तिहार तुरुंगात आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हेडगेवार रक्त केंद्र गेल्या 31 वर्षांपासून थॅलेसिमिया आणि सिकल सेल रुग्णांची सेवा करत आहे. रक्तपेढीच्या 32व्या स्थापना दिनी नागपुरातील शिवाजीनगर इथल्या हेडगेवार रक्त केंद्रात काल गामा ई रेडिएशन सुविधा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी, एम्स रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी, वेस्टर्न कोलफील्ड्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, डॉ विजयकुमार तुंगार, सचिव अशोक पत्की यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी हेडगेवार रक्त केंद्राचे सचिव अशोक पत्की म्हणाले की या इरॅडिएशन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या किरणोत्सर्गामुळे पांढऱ्या रक्तपेशी नष्ट होतात. रक्ताच्या कमतरतेमुळे आणि रक्त संक्रमणामुळे कुणालाही त्रास होऊ नये या नवीन सुविधा केंद्राचा स्थापना दिनानिमित्त माहिती देताना ते बोलत होते. हेडगेवार रक्त केंद्राच्या संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता याप्रसंगी म्हणाले की वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड इंडियाचा संपूर्ण आर्थिक पाठिंब्यामुळे ही सुविधा सुरू करणं शक्य झालं आहे. या सुविधा केंद्राच्या स्थापना दिनानिमित्त प्रामुख्याने उपस्थित भैयाजी जोशी म्हणाले की या सुविधा केंद्राचा लाभ गरजू रुग्णांना मिळेल. भविष्यात थॅलेसेमिया आणि सिकल सेल रुग्णांची सेवा करण्याकरता इतर मदतही करण्याचं आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिलं. वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेचा सण आज देशभरात साजरा होतोय. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या या दिवशी सुरू झालेल्या कोणत्याही शुभकार्याचं फळ अक्षय अर्थात न संपणारं असतं अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेला सोन्या चांदीच्या खरेदीला महत्व आहे. याकरता ठिकठिकाणच्या सराफा बाजारपेठा आज सजल्या असून मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान अक्षय तृतीयेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये हा शुभ प्रसंग लोकांना परोपकारासाठी प्रोत्साहित करेल, प्रत्येकाच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह आणेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आज महात्मा बसवेश्वर जयंती आणि परशुराम जयंती देखील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ नागपूर महावितरण काटोल मार्गावरील विद्युत भवन कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर महानगरपालिका या ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यवतमाळमध्ये बसव जन्मोत्सवानिमित्त मोटरसायकल रॅली काढून बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आलं. वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान, बसव क्लब, लिंगायत महिला मंडळाच्या वतीनं आज बसव जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय. महात्मा बसवेश्वर चौकातून निघालेल्या मोटरसायकल रॅलीत महिला पुरुष पारंपरिक वेशात सहभागी झाले. परशुराम जयंतीनिमित्त आज विविध संस्था आणि संघटनांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शोभायात्रा आणि प्रसाद वितरणाचंही आयोजन करण्यात आलं. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह लावले जाण्याची दाट शक्यता लक्षात घेता बालविवाह होत असल्यास आढळून आल्यास चाइल्ड हेल्पलाईन 1098 तत्काळ माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय. महिला क्रिकेटमध्ये बांगलादेश विरुद्धची T20 मालिका भारतानं 5-0 अशी जिंकली आहे. काल बांगलादेशात सिलहट इथं झालेल्या 5व्या सामन्यात भारतानं 21 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करीत भारतीय संघानं 5 बाद 156 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ 6 बाद 135 धावाच करू शकला. भंडारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात आलेल्या अवकाळी पावसानं शेतमालाचं नुकसान झालंय. आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्यात 1 ते 10 मे पर्यंत झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे 4373 शेतकऱ्यांचं 1520 हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी धान आणि भाजीपाला पिकाचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीच्या स्वच्छतेचं काम सुरू आहे. या अभियानामध्ये नाग नदीच्या अंबाझरी दहनघाट परिसरातील पात्राचं रुंदीकरण देखील केलं जात आहे. नाग नदी स्वच्छता तसंच पात्राचं रुंदीकरण कार्य मान्सूनपूर्वी पूर्ण व्हावं यादृष्टीनं गती वाढवण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी दिले. डॉ चौधरी यांनी नाग नदी स्वच्छता तसंच अंबाझरी दहनघाटाजवळील पात्राच्या रुंदीकरण कामाची पाहणी केली आणि आढावा घेतला. नाग नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ नये आणि खूप जास्त पावसातही पाणी सुरळीत वाहून जावं यासाठी अंबाझरी दहनघाट ते बीएनआयटी पुलापर्यंतचं पात्र रुंद करण्याची सूचना सिंचन विभागाद्वारे देण्यात आली आहे. येत्या 12 मे पर्यंत विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे जारी करण्यात आलाय. आगामी काही तासात विदर्भातील अमरावती बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 24 तासात विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 43.3° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वंचितांचं आरक्षण टिकवण्यासाठी सदैव कार्यरत राहण्याचा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नंदुरबारमधील सभेत पुनरुच्चार आणि नागपूरच्या नाग पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छतेसह घाटरोडवरील नाग नदी रुंदीकरणाचं काम सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.